आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावावर चर्चेला सुरुवात. दिल्ली विधानसभेसाठी उद्या होणाऱ्या निवडणुकीची तयारी पूर्ण. जम्मू आणि काश्मीरच्या सुरक्षेबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक. आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पंजाबच्या मेहक शर्माचे 3 नवे राष्ट्रीय विक्रम. आता सविस्तर बातम्या. संसदेच्या दोन्ही सभागृहात काल राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावावर चर्चेला सुरुवात झाली. लोकसभेत भाजपचे रामवीर सिंग बिधुरी यांनी आभार प्रस्ताव मांडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं केलेल्या कामांची आणि लोककल्याणकारी योजनांची माहिती त्यांनी दिली. तत्पूर्वी कामकाज सुरू होताच महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनेवरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी केली. या दुर्घटनेची सभागृहात चर्चा करावी, मृतांची नावं सादर करावीत अशी मागणी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केली. राष्ट्रपतींचं भाषण गेल्या वर्षीसारखंच होतं असं सांगत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर विविध मुद्द्यांवरून टीका केली. देशातील बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करत बेरोजगारीची समस्या सोडवण्यात सरकार अपयशी ठरल्याचं गांधी म्हणाले. राज्यसभेत भाजपा खासदार किरण चौधरी यांनी चर्चेला सुरुवात केली. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारनं महत्वपूर्ण पावलं उचलल्याचं ते म्हणाले. राज्यसभेतले विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी बेरोजगारी, महागाई आणि रुपयाची घसरण हे मुद्दे चर्चेत उपस्थित केले. राज्यसभेत देखील महाकुंभ मेळ्यामधील दुर्घटनेच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी केली. या आणि इतर मुद्द्यावर आलेले स्थगन प्रस्ताव अध्यक्ष जगदीप धनखड यांनी फेटाळून लावले. याच्या निषेधार्थ काँग्रेस, समाजवादी पक्ष, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रीय जनता दल आणि अन्य पक्षांच्या सदस्यांनी सभात्याग केला. यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेच्या आधुनिकीकरण आणि विकासासाठी करण्यात आलेल्या विविध तरतुदींची सविस्तर माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना दिली. महाराष्ट्र, ओडिशा, पश्चिम बंगाल आदी विविध राज्यांमध्ये रेल्वेच्या विस्तारासाठी करण्यात आलेल्या तरतुदींची माहिती त्यांनी दिली. ओडिशातल्या 59 रेल्वे स्थानकं अमृत स्थानकं म्हणून विकसित करण्यात येणार असून त्यासाठी 2,379 कोटी रुपयांची तरतूद या आर्थिक वर्षात करण्यात आली आहे. तर महाराष्ट्रातल्या रेल्वे प्रकल्पांसाठी 23,778 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आल्याचं वैष्णव म्हणाले. सध्या राज्यात 1,07,00,000 रुपये मूल्यांच्या रेल्वे प्रकल्प प्रगतीपथावर असून मुंबईतल्या उपनगरीय रेल्वेची क्षमता वृद्धिंगत करण्यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले. नव्या रेल्वे मार्गांसाठी 16,240 कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याचंही त्यांनी सांगितलं. पश्चिम बंगालमध्येही रेल्वे सुविधांच्या आधुनिकीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जात आहे. पश्चिम बंगालमध्ये अमृत स्थानक कार्यक्रमाअंतर्गत स्थानकांचं पुनर्नवीकरण केलं जात आहे. बंगालमध्ये लवकरच नमो भारत रेल्वेही सुरू करणार असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी उद्या होणाऱ्या निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळेत मतदान होणार आहे. 1,56,00,000 अधिक मतदार आपलं मतदानाचं कर्तव्य बजावतील अशी अपेक्षा आहे. 70 सदस्यीय विधानसभेसाठी 699 उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक प्रचाराचा कालचा शेवटचा दिवस होता. शनिवारी 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज दिल्लीत जम्मू आणि काश्मीरच्या सुरक्षेबाबत आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, गृहसचिव गोविंद मोहन तसंच केंद्रीय गुप्तचर संस्थांचे प्रमुख तसंच वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका माजी सैनिकाचा मृत्यू झाला. कुलगाममधील बेहीबाग भागात दहशतवाद्यांनी माजी सैनिकांच्या कुटुंबावर हल्ला केला. यामध्ये त्यांच्या पत्नी आणि मुलगीही जखमी झाली आहे. हल्ल्यानंतर तिघांनाही जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे माजी सैनिक गंभीर जखमी झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी आणि मुलीची प्रकृती स्थिर असल्याचं वृत्त आहे. हल्लेखोरांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम तीव्र केली आहे. भूतानचे राजे जिग्मे खेसर न्यामग्याल वांगचुक आज प्रयागराज इथं महाकुंभला भेट देणार असून ते त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करतील. प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात काल वसंत पंचमीच्या मुहूर्तावर 2,33,00,000 भाविकांनी अमृत स्नान केलं. राज्य सरकारनं भाविकांच्या सुरक्षेसाठी जय्यत तयारी केली होती. अमृत स्नानाची सुरुवात 13 आखाड्यांच्या संत साधूंनी केली आणि त्यानंतर भाविकांनी स्नान केलं. यावेळी संतांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. सुरक्षेच्या कारणास्तव संगमस्थानावर पोहोचण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र मार्गाचा वापर करण्यात आला होता. या परिसराच्या सुरक्षेसाठी ड्रोन, हेलिकॉप्टर आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे देखरेख ठेवण्यात आली होती. गेल्या महिन्याच्या 31 तारखेपर्यंत 2,000 रुपयांच्या 6,557 कोटी मूल्याच्या नोटा चलनात असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेनं निवेदनाद्वारे दिली आहे. मे 2023 मध्ये चलनात असलेल्या 3,50,000 कोटी रुपये मूल्यांच्या चलनी नोटांपैकी 98% नोटा आरबीआयकडे परत आल्या आहेत. 19 मे 2023 रोजी रिझर्व्ह बँकेनं 2,000 रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याची घोषणा केली होती आणि नागरिकांना 7 ऑक्टोबर 2023 पर्यंत त्या नोटा बँकांमध्ये जमा करण्याचे किंवा बदलण्याचं आवाहन केलं होतं. 2,000 रुपयांची नोट कायदेशीर चलन म्हणून अद्यापही कायम आहे. टपाल खात्याद्वारे आरबीआयच्या इश्यू ऑफिसपैकी कोणत्याही ठिकाणी या नोटा जमा करता येतील अथवा बदलून घेता येतील असं आरबीआयनं कळवलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिकोवर लादलेली अतिरिक्त करवाढ 1 महिना विलंबानं लागू होईल असं जाहीर केलं आहे. मेक्सिकन राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शिनबॉम यांच्याशी द्विपक्षीय स्तरावर मैत्रीपूर्ण चर्चा झाल्यानंतर आपण हा निर्णय घेतल्याचा खुलासा ट्रम्प यांनी केला. फेंटॅनिल औषधाची अवैधरित्या होणारी तस्करी आणि बेकायदेशीर स्थलांतरितांचा प्रवाह रोखण्यासाठी अमेरिका मेक्सिको सीमेवर 10,000 सैनिकांची तैनात करण्यास सहमती झाली आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्याशीही आपण चर्चा करत असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. मेक्सिको, कॅनडातून आणि चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर आजपासून अमेरिकेत अतिरिक्त कर आकारणी प्रस्तावित होती. कांगोमध्ये रवांडा समर्थित बंडखोरांनी एकतर्फी युद्धबंदीची घोषणा केली आहे. गेल्या आठवड्यात कांगो लष्कर आणि बंडखोरांमध्ये झालेल्या चकमकीत किमान 900 लोकांचा मृत्यू झाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. बंडखोरांनी गोमा हे प्रमुख शहर ताब्यात घेतलं होतं तर बुकाऊ ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू होते असं वृत्त आहे. वांशिक संघर्षामध्ये या युद्धाचं मूळ आहे. सीरियामध्ये झालेल्या कार बॉम्ब स्फोटात किमान 20 जण ठार झाले असून त्यात अधिक प्रमाणात महिलांचा समावेश असल्याचं वृत्त सीरिया सिव्हिल डिफेन्सनं दिलं आहे. मनबीच्या मुख्य रस्त्यावर हा स्फोट झाला. सीरियाच्या राष्ट्रपती कार्यालयानं या हल्ल्याचा निषेध केला आहे. अद्याप कोणत्याही गटानं या बॉम्ब स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. सिंगापूर इथं झालेल्या जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या मिश्र दुहेरीची जोडी मानुष शहा आणि दिया चितळे यांचा 16व्या फेरीतला सामना आज मेक्सिकोच्या जोडीशी होणार आहे. महिला दुहेरीच्या 32व्या फेरीत भारताच्या आयहिका मुखर्जी आणि सुतीर्था मुखर्जीचा सामना थायलंडच्या जोडीशी होणार आहे. महिला एकेरीत भारतीय स्टार श्रीजा अकुला सोमवारी चीनच्या हे झुओजियाकडून पराभूत झाली तर मनिका बत्राही पराभूत झाली. यशस्विनी घोरपडेचाही जपानच्या मिवा हरिमोतोकडून 3-0 असा पराभव झाला. तर पुरुष एकेरीत भारताचे अचंता शरद कमल आणि मानव ठक्कर हे दोघेही पहिल्या फेरीतच बाहेर पडले. उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत काल झालेल्या महिलांच्या 50 मीटर रायफल 3 प्रकारात पंजाबच्या स्विफ्ट कौर सामरानं सुवर्णपदक पटकावलं. पुरुषांच्या 10 मीटर पिस्तूल स्पर्धेत कर्नाटकच्या जोनाथन अँथनीनं सुवर्णपदक जिंकलं. भारत तोलन स्पर्धेत पंजाबच्या मेहक शर्मानं महिलांच्या 87 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावत 3 नवे राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केले. पुरुषांच्या गटात सेनादलाच्या लवप्रीत सिंगनं 3,67 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकलं तर उत्तराखंडच्या विवेक पांडेनं कांस्यपदक पटकावलं. स्क्वॅश स्पर्धेत तामिळनाडूच्या वेलावन सेंथिल कुमार आणि गोव्याच्या आकांक्षा साळुंखे यांनी सुवर्णपदक जिंकलं. महाराष्ट्राच्या अंजली सेमवाल आणि राहुल बैथाचा यांना पराभवाचा सामना करावा लागला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावावर चर्चेला सुरुवात. दिल्ली विधानसभेसाठी उद्या होणाऱ्या निवडणुकीची तयारी पूर्ण. जम्मू आणि काश्मीरच्या सुरक्षेबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक. आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पंजाबच्या मेहक शर्माचे 3 नवे राष्ट्रीय विक्रम. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.